सुपर हिट्स 93.5 रेड एफएम ची मी आहे आरजे माधुरी आणि आता माझ्या सोबत आहे.
नमस्कार नांदेडकर, मैं डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड, और आप मुझे सुन रहे हैं आरजे माधुरी.
आणखीन एक प्रश्न होता सर माझा की सगळे तर नाही पण काही दुकानदार आहेत आपल्या नांदेड मध्ये जो चीजों का दाम थोड़ा सा बढ़ाकर बेच रहे, सो उन पर क्या एक्शन लिया जाएगा?
नहीं, आम्ही काही दुकानदारावर ऑलरेडी कारवाई केलेली आहे, त्याच्यामध्ये होल्डिंग जर केलं त्याच्यामध्ये एसेंशियल क्वांटिटी ऍक्ट मध्ये आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि मी आता सगळ्या आमच्या नल ऑफिसरला कॉर्पोरेशन मध्ये आणि तहसीलदारांना हे सांगितलं आहे की दे शुड डिक्लेअर टेंटेटिव्ह रेट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल गहू आहे, गहू विकण्याची एक रेंज असते, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा थोडा महाग असेल, मीडियम क्वालिटीचा थोडा सस्ता असेल, बट इट एज अ रेंज. सो वी आर ट्राईंग टू डिक्लेअर दॅट रेंज सो दॅट म्हणजे जे घेणारे आहे कस्टमर दे विल बी अवेअर. आम्ही आमच्या वेबसाईटवर कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवर वी हॅव डिक्लेअर द नोडल ऑफिसर. त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर इज अ नोडल ऑफिसर फॉर दिस पुरवठा काइंड ऑफ थिंग. सो दे कॅन कॉन्टॅक्ट हिम अँड दे कॅन गिव्ह इन्फॉर्मेशन की कोणत्या एरियामध्ये हा दुकानदार महागाचं विकत आहे. सो वी विल हॅव अ डिकॉय केसेस, हम उसपे रेड मारके उसको हम जप्त करके हम उसपे एफआयआर भी करेंगे. प्रशासन इज अ झिरो टॉलरन्स पॉलिसी फॉर होल्डिंग अँड इन्फ्लेटेड रेट्स. पहिले भी मैंने बोला है कि ऑलरेडी हमारा एडमिनिस्ट्रेशन, फिर उसमें हमारा रेवेन्यू रहे, पुलिस प्रशासन रहे या मेडिकल प्रशासन रहे, वी आर ओवर स्ट्रेस. यू नो वी आर वर्किंग 24/7, रोज कुछ ना कुछ नया नया इसमें अनफोल्ड हो रहा है. हम ऑलरेडी ओवर स्ट्रेस है, बी इट रेवेन्यू डिपार्टमेंट, बी इट पुलिस और मेडिकल फैटर्निटी. तो मेरा एक ही सुझाव है कि जो लोग है जो लॉकडाउन है वो घर पे ही रहे, अननेसेसरी हमको एक्शन लेने के लिए मजबूर ना करे. सो प्लीज घर पे रहिए, जो आपकी आपको जो आवश्यकता की चीजें है वो एक साथ लेके अपने पास रखिए. रोज रोज या फ्रिक्वेंटली बाहर मत निकलिए. अननेसेसरी हमको कोएर्सिव एक्शन लेने के लिए प्लीज हमारे एडमिनिस्ट्रेशन को फोर्स मत कीजिए. एंड क्योंकि आप ही कोऑपरेट करिए, क्योंकि हमारे लिए नहीं कर रहे. व्हाट ऑल वी आर डूइंग इज वी आर डूइंग फॉर द पीपल ऑफ नांदेड. उनके लिए जब हम काम कर रहे तो दे शुड नो द सीरियसनेस ऑफ दिस लॉकडाउन एंड दे शुड फॉलो दिस लॉकडाउन वेरी वेरी सीरियसली.
Exactly. Thank you so much for being with us and sharing with us the information जो कि अभी नांदेड़कर्स को, हर एक नांदेड़कर को जानना बहुत जरूरी है. Thank you so much sir, once again.
Thank you.
And guys, हमारा प्रशासन, पुलिस फोर्सेस, नर्सेस, डॉक्टर्स, ऑल द फ्रंट लाइनर्स, दे आर डूइंग देयर बेस्ट. वो हमें सुरक्षित रखने के लिए दिन रात काम कर रहे हैं, दिन रात मेहनत कर रहे हैं. सो प्लीज गाइज, स्टे एट होम, घर पे रहिए, स्वस्थ रहिए, सुरक्षित रहिए, बाहर मत निकलिए. 21 दिन स्टे इन. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. इंस्टाग्राम, ट्विटर और फेसबुक पर मैं आपको मिल जाऊंगी बाय द नेम आरजे माधुरी 935.
रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, केयर करो ना, केयर करो. 21 दिन स्टे इन.